आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महानगरपालिकांच्या निवडणुकीत 15,931 उमेदवार रिंगणात। चंद्रपुरातील रोड शो द्वारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराला सुरुवात। उमेदवारांची बिनविरोध निवडणूक झालेल्या महापालिका क्षेत्रात नव्यानं निवडणूक घेण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे शतकपूर्ती मराठी साहित्य संमेलन पुण्यात होणार। आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यात किमान तापमानात लक्षणीय वाढ। आता सविस्तर बातम्या। महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अंतिम उमेदवार यादी काल जाहीर झाली। त्यानुसार राज्यातल्या महानगरपालिकांच्या 2,869 प्रभागांमधून 15,931 उमेदवार रिंगणात आहेत। नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी 38 प्रभागातील 151 जागांसाठी 992 उमेदवार निवडणूक लढवत आहेत। येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होईल। चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला आज मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली। फडणवीसांनी चंद्रपुरात रोड शो करत विदर्भातील प्रचाराला प्रारंभ केला। प्रथम चंद्रपूरच्या देवी महाकाली मातेचं दर्शन घेत अंचलेश्वर गेट परिसरातून या रोड शोची सुरुवात झाली। माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हंसराज अहिर हे देखील यावेळी उपस्थित होते। विजय संकल्प यात्रेच्या समारोप प्रसंगी शहरातील ऐतिहासिक जतपुरा गेट इथं संबोधन करताना गेल्या काही वर्षात महानगरपालिकेसाठी विविध विकास निधी आणून शहराचा विकास साधल्याचं फडणवीस म्हणाले।
या ठिकाणी जर चंद्रपूरमध्ये काही दिसत असेल तर त्याचं श्रेय हे भाजप शिवसेना महायुतीला काय, या महायुतीशिवाय या चंद्रपूरमध्ये कोणी काम केलेलं नाही। पिण्याच्या पाण्याची योजना असेल, भुयारी गटाराची योजना असेल, रस्त्यांची योजना असेल, चंद्रपूर शहर बदलण्याचं काम हे या ठिकाणी भाजपच्या नेतृत्वात आमचे सुधीर भाऊ, आमचे हंसराज भैया, आमचे किशोरजी यांच्या नेतृत्वात झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं।
चंद्रपूरनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीमध्ये देखील प्रचार दौरा केला। यामध्ये त्यांनी अमरावती शहरातील पंचवटी चौकातून रोड शो करत मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं। पंचवटी चौकातून निघालेला हा रोड शो गाडगेनगर शेगाव नाका मार्गे शहरातील मुख्य चौकातून जात साईनगर इथं समाप्त झाला। यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत खुल्या जीपमध्ये माजी खासदार नवनीत राणा, भाजपाचे शहराध्यक्ष डॉ नितीन धांडे, राज्यसभा सदस्य डॉ अनिल बोंडे, विधान परिषदेचे माजी सदस्य प्रवीण पोटे, अॅडव्होकेट प्रशांत देशपांडे सोबत होते। त्यानंतर अकोला इथं देखील फडणवीसांची प्रचारसभा झाली। उद्या मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि नांदेड इथं मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आल्याचं मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं आहे। राज्यातील ज्या महापालिका क्षेत्रात बिनविरोध निवडणुका झाल्या तेथील निवडणूक प्रक्रिया रद्द करून नव्यानं निवडणूक घेण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे। पश्चिम बंगालमधील बिनविरोध निवडींना भाजपनं न्यायालयात आव्हान दिलं होतं। आता महाराष्ट्रातील बिनविरोध निवडीबाबत भाजपची भूमिका काय आहे असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला। शिवसेना भवन इथं दोन्ही नेत्यांनी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी संयुक्त जाहीरनामा प्रकाशित केला। त्यानंतर माध्यमांशी बोलताना बिनविरोध निवडींवर प्रश्न उपस्थित केले। दरम्यान ठाकरेंच्या जाहीरनाम्याला जनता विचारणार नाही। महापालिकेची निवडणूक भावनांवर नव्हे तर विकासावर आधारित असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक भाषणात विकासावरच चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे जनता विकसित महाराष्ट्रासाठी भाजप महायुतीला मतदान करेल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला। आज नागपुरात विविध विषयांवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। जागतिक स्तरावर भारताच्या उदयाचा निर्णायक अध्याय म्हणून 2025 पाहिलं जाईल। आर्थिक अनिश्चितता, भूराजकीय उलथापालथ आणि सत्तेच्या बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये स्थैर्य देणारं व्यक्तिमत्व म्हणून उदयाला आलं। याविषयी आता सविस्तर ऐकूया।
जागतिक व्यापारातल्या अस्थिरतेसाठी ओळखलं जाणारं 2025 हे वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची कसोटी पाहणारं ठरलं। ट्रम्प यांनी अतिरिक्त शुल्क लादल्यानंतरही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या राष्ट्रप्रथम या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आणि व्यापार करारांसाठी आणलेला दबाव भारतानं धुडकावून दिला। त्याखेरीज भारतानं धोरणात्मक व्यापारी करार करून आपलं भविष्य सुरक्षित केलं। भारत युके आणि भारत ओमान या दरम्यान झालेल्या करारांमुळे भारतीय वस्तूंना पश्चिम आणि आखाती देशांमध्ये शुल्कमुक्त प्रवेश झाला। न्यूझीलंड बरोबर झालेल्या करारामुळे भारताची करमुक्त निर्यात सुनिश्चित झाली। जागतिक अंदाजांना खोटं ठरवत भारतीय अर्थव्यवस्थेत सकल राष्ट्रीय उत्पादनानं यंदा 8.2% इतकी वाढ नोंदवली। आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. व्हेनेझुएलामधल्या अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं उद्या सोमवारी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य असलेल्या कोलंबियाच्या विनंतीवरून ही बैठक बोलावली असून त्याला चीन आणि रशिया या स्थायी सदस्य देशांनी पाठिंबा दर्शवला आहे. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना काल अमेरिकेनं अटक केली असून त्यानंतर व्हेनेझुएलामध्ये केलेल्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकेच्या या कारवाईबद्दल संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी चिंता व्यक्त केली असून हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान व्हेनेझुएलामधल्या सध्याच्या घडामोडींबद्दल भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या संपूर्ण परिस्थितीवर आपण लक्ष ठेवत असून व्हेनेझुएलाच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपलं पूर्ण सहकार्य असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या साताऱ्यातील हे संमेलन सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. आगामी 100व्या साहित्य संमेलनास सरकार सर्वतोपरी मदत करेल. मराठीचं वैभव जपणं सर्वांचं कर्तव्य आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा येथील 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपीय भाषणात केलं. राज्यात मराठीचा सन्मान होईल, हिंदी सक्तीचा निर्णय राज्यात होणार नाही असं आश्वासन देखील त्यांनी दिलं. यावेळी संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, स्वागताध्यक्ष बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, भाषा मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ साहित्यिक रघुवीर चौधरी, पालकमंत्री शंभूराजे देसाई, मसापचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. साहित्य चळवळ आणि संस्थांत राजकीय हस्तक्षेप होणार नाही असं देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं. ग्रामीण भागातील साहित्यिकांचं साहित्य इतर भाषेत अनुवादित करण्यासाठी पुढील वर्षापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं भाषा अनुवादित करण्यासाठी समिती कार्यान्वित करण्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी संमेलन समारोप सोहळ्यात केली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 100व्या शतकपूर्ती मराठी साहित्य संमेलन पुण्यात होणार असून त्याची घोषणा समारोपाच्या सोहळ्यात मसापचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी केली. विकसित भारत जी रामजी योजना पूर्वीच्या मनरेगा योजनेच्या तुलनेत अधिक पारदर्शक आणि कल्याणकारी असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज सांगितलं. या योजनेबद्दल काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान ग्रामीण भागात जादा रोजगार उपलब्ध होण्यासाठी व्हीबी जीरामजी कायदा अकुशल कामगारांना लाभदायक ठरेल अशी प्रतिक्रिया सुराळाचे सरपंच तथा वाशिम सरपंच संघटनेचे अध्यक्ष पवन मोतीराम राऊत यांनी आकाशवाणीशी बोलताना दिली.
शासनाची विकसित भारत उपजीविका रोजगार हमी मिशन यामध्ये ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारने नवीन पद्धतीने चालू केलेली आहे. यामध्ये पहिले 90 दिवसाचा कार्यकाळ होता, आता 125 दिवसाचा एका मजुराला कार्यकाळ देण्यात आला. यामध्ये वैयक्तिक लाभ असेल, सार्वजनिक लाभ असेल, जसे की घरकुलाच्या मजुऱ्या असतील, त्यानंतर वैयक्तिक शोषखड्डे असतील, जे वैयक्तिक म्हणजे शेतामध्ये विहिरीचं पुनर्भरण असेल, अशा जे काही योजना आहेत ह्या जी रामजी या योजनेमध्ये घेण्यात आल्या.
हवामान. आज भंडारा जिल्ह्यात 10 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विदर्भात सर्वत्र किमान तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. मागील काही दिवसात सातत्यानं निचांकी तापमानाची नोंद झालेल्या गोंदिया जिल्ह्यात आज 12.2 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. वाशिम इथं 12.8, अकोला 16.6, बुलडाणा 16, यवतमाळ 16.2, नागपूर 15.2, वर्धा 15.6, गडचिरोली 14 आणि चंद्रपूर इथं 18 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान विदर्भात कमाल तापमान स्थिर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महानगरपालिकांच्या निवडणुकीत 15,931 उमेदवार रिंगणात. चंद्रपुरातील रोड शोद्वारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराला सुरुवात. उमेदवारांची बिनविरोध निवडणूक झालेल्या महापालिका क्षेत्रात नव्यानं निवडणूक घेण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे शतकपूर्ती मराठी साहित्य संमेलन पुण्यात होणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.